हरि ओम। द्रापे अन्धसस्पते दरिद्रं नीललोहिता एषां पुरुषाणां एषां पशूनां माभेर्मारो मोषां किञ्चनाममत। या ते रुद्रशिवातनो शिवा विश्वाह भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमा रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतीम्। यथा नश्यमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम्। मृडानो रुद्रोतनो मयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते। यच्छञ्चयोश्च मनुरायजे पिता तदश्याम तव रुद्र प्रणीतौ। मानो महान्दमुनमान् मुतमानो अर्भकं मान उक्षन्दमुतमान उक्षितम्। मानो वधेः पितरं मोत मातरं प्रियामानस्तनुवो रुद्ररीर्षः। मानस्तोकेतनये मान आयुषिमानो गोषु मानो अश्वेषुरीर्षः। वीरान्मानो रुद्रभामितो वधीर्हविष्मन्तो नमसा विधेमते। आरात्ते गोघ्न उत पूरुषघ्ने क्षयद्वीराय सुं नमस्मेते अस्तु। रक्षा च नो अधि च देव ब्रूह्यदा च नः शर्म यच्छद्विबर्हा आह। स्तुहि श्रुतङ्गर्त सदयुवानं मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्। मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्निवपन्तु सेनाः। परिणो रुद्रस्य हेतिर्वृणत्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः। अवस्थिरामघवद्भ्यस्तनुष्वमीढ्वस्तोकायतनयाय मृडया। मीढुष्टमशिवतम शिवो नः सुमना भवा। परमे वृक्ष आयुधं निधाय कृत्यं वसान आचरपि नाकं बिभ्रदागहि। विकीरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः। यास्ते सहस्रगहेतयोन्नमस्मन्निवपन्तु ताः। सहस्राणि सहस्रधा बाहुवोस्तव हेतयः। तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृधि। सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषादसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि। अस्मिन्महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठा शर्वा अधः क्षमाचराः। नीलग्रीवाशितिकण्ठा दिवगरुद्रा उपश्रिताः। ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः। ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः। ये अन्येषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान्। ये पथां पथिरक्षय ऐलभ्रुदा यव्युधः। ये तीर्थानि प्रचरन्ति सृगावन्तो निषङ्गिणः। य एतावन्तस्य भूयागसस्य दिशो रुद्रावितस्थिरे तेषागसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि। नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यायेऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तोऽयम् मृडयन्तु तेऽयम् द्वीष्मो यश्च नो द्वेष्टितम् वोजम् भेदधामि। परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त राधिका वेल्हाळ आता प्रकट करतील।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। तैसे आपुलेनी उणे पुढिलाचे उणे फेडूनिया पाहणे तयाकडे। ज्ञानेश्वरीतील ही ओवी वाचताना सहजच डोळ्यासमोर स्वामी उभे राहतात। स्वामींकडे मी नुकतीच यायला लागले होते तेव्हाची ही एक छोटीशी आठवण आहे। रविवारी सकाळी साडेसहा ते साडेआठ माझा क्लास असे, तो संपला की मध्येच एखाद्या दुसऱ्या रविवारी सकाळी 9 च्या सुमारास मी स्वामींकडे दुकानात जात असे. काहीतरी निमित्त हवं म्हणून वाड्यात जे प्राजक्ताचं झाड आहे तिथे फुलांचा सडा पडलेला असे, ती फुलं एका स्टीलच्या उभ्या पेल्यात भरून मी घेऊन गेले होते. दुकानात स्वामी खुर्चीवर बसले होते. मी फुलांनी भरलेला तो पेला स्वामींच्या समोर केला. स्वामींनी त्यांच्या हाताची उंजळ करून माझ्यासमोर धरली. मी तो पेला त्यांच्या हातात रिकामा केला. स्वामींची उंजळ फुलांनी भरली होती. स्वामींच्या उंजळीत ती प्राजक्ताची ताजी टवटवीत फुलं खरोखरच फार सुंदर दिसत होती. स्वामींनी मोठ्या प्रसन्नतेने फुलं घेतली आणि दुकानात ज्या तसबिरी होत्या त्याच्यासमोर ती वाहिली. असं 2-3 दा झालं, पण मला काहीतरी मिसिंग वाटत होतं, काहीतरी खटकत होतं, काय ते समजत नव्हतं. अशीच एका रविवारी गेले होते, स्वामी बाहेर काउंटरपाशी कोणाशी तरी बोलत होते. मी आज जाऊन पर्समधून तो फुलांनी भरलेला पेला बाहेर काढला आणि अगदी सहज म्हणून ती फुलं मी माझ्या हातात घेतली. तेवढ्यात स्वामी आत येऊन खुर्चीवर बसले. त्यांनी हाताची उंजळ पुढे केली. मी माझ्या उंजळीतून ती फुलं त्यांच्या उंजळीत घातली. हो, असा पसंतीदर्शक उद्गार काढून स्वामी खरंच खूप कौतुकाने माझ्याकडे बघून हसले. स्वामींच्या सहज कृतीतून माझी कृती आपोआपच बदलली. अन आचरे विधी गौरवे शृंगारुनिया असं आपोआपच होऊन गेलं. एकदा दुकानात स्वामी सौ सरलातई आणि मी असे होतो. दुपारचे 12:30 वाजायला आले होते. स्वामींची दुकान बंद करायचीच वेळ झाली होती. तेवढ्यात एक प्रौढ भगिनी दुकानात आल्या. त्यांना बघून स्वामी म्हणाले, अगं तू आहेस तरी कुठे? बऱ्याच महिन्यात तुझा पत्ता नाही. कुठे परदेशी वगैरे गेली होतीस की काय? त्या भगिनी जरा संकोचून काही बोलत नव्हत्या. स्वामींनी विचारलं, घरात सगळं ठीक आहे ना? काही अडचण आहे का? त्या भगिनी म्हणाल्या, स्वामी मला खूप उशिरा मूल झालं म्हणून मग खूप लाज वाटली म्हणून मी आले नाही. पण मला तुम्हा दोघांची आठवण मात्र येत होती. आज सुद्धा जरा विचकतच आले. त्या भगिनीचे डोळे पाण्याने भरून आले होते. स्वामी अगदी कळवळून म्हणाले, अगं उशिरा मूल होणं हा काही तुझा गुन्हा आहे का? मातृत्वात लाज वाटण्यासारखं काही नाही. न येऊन फुकट वर्ष 1.5 वर्ष वाया घालवलंस. चांगलं श्रवण घडलं असतं, ध्यानाला बसली असतीस, तुला बरं वाटलं असतं. विनाकारण स्वतःला दोष देत बसलीस. आता तुझ्या बाळाला घेऊन ये, सल्लातईंना भेट आणि जमेल तसं येत जा. स्वामी जवळजवळ 1 वाजेपर्यंत त्या भगिनींची समजूत घालत होते. नंतर त्यांनी प्रसाद दिला. माझ्या आईचं देहावसान झालं तो गुरुवार होता. तेव्हापासून तिची आठवण म्हणून दर गुरुवारी मी नुसतं पाणी पिऊन उपवास करत असे. अनेक वर्ष तो उपवास चालू होता. नंतर नोकरीच्या काळात जेव्हा मी संध्याकाळी स्वामींकडे जेवत असे तेव्हा पहिल्यांदा गुरुवाराला त्यावेळेला मी स्वामी आणि सौ सल्लातईंना सांगितलं की माझा आज उपवास असतो तर आज मला जेवायला नको. स्वामींना वाटलं की मी संकोचून न जेवण्यासाठी काहीतरी कारण सांगते. म्हणून ते हसत म्हणाले, तू जो उपास असा शब्द वापरतेस ना तर तो तसा नाहीये, तर उपवास असा आहे. उप अधिक वास म्हणजे जवळ असणे, सान्निध्यात असणे. परमेश्वराच्या सान्निध्यात राहणे म्हणजे उपवास करणे. ध्यानाला बसलं म्हणजे उपवास झाला. नाम घेतलं म्हणजे उपवास झाला. गीता ज्ञानेश्वरी आदी ग्रंथांचं वाचन मनन झालं म्हणजे उपवास झाला. संतांच्या संगतीला गेलं की उपवास झाला. तुला उपवास घडतोय तर चल आता जेवायला. एवढं सगळं स्वामींनी सांगितल्यावर मी सरळ जेवायला जावं ना? पण नाही, मी त्यांना म्हटलं की माझा उपवास वेगळ्या कारणाकरता आहे. स्वामींना कारण सांगितल्यानंतर ते थोडे गंभीर झाले. म्हणाले, किती वर्ष उपवास करतेस? मी म्हटलं, 10-11 वर्ष झाली असतील. मायेनी माझ्या डोक्यावर थोपतात स्वामी म्हणाले, दिवसभरात काही न खाता पिता शरीराला क्लेश देणं हे तुझ्या आईला आवडेल का? आणि आठवण फक्त गुरुवारीच कशाला? रोजच सकाळी उठल्यावर आपण जसा देवाला नमस्कार करतो तसा आपल्या आई वडिलांना पण नमस्कार करावा. शिवाय तुला आता सद्गुरु भेटले आहेत. सद्गुरु माऊली असंच म्हणतात. आता तू कुठलेही असे न खाण्यापिण्याचे उपवास करू नकोस. मग स्वामींसमवेत जेवताना माझ्या उपवासाची सांगता झाली. रविवारचा दिवस होता. माझी तब्येत बरी नव्हती. कोलायटिसच्या त्रासामुळे माझ्या पोटात खूप दुखत होतं. दिवसभर मी अक्षरशः झोपून होते. रविवारी स्वामींचे अध्यात्म मंगलधाममध्ये सकाळी 7:30 ते 8:30 प्रवचन असते. त्या दिवशी मी अगदी जेमतेमत स्वामींच्या प्रवचनासाठी गेले होते. प्रवचनानंतर सगळे दुतर्फा उभे होते. स्वामी हात जोडून सगळ्यांना अभिवादन करत जात होते. मी बाजूला उभी होते तेथे येऊन म्हणाले, आज सकाळ या वर्तमानपत्रात आपल्या केंद्राबद्दल लेख आलाय, तेवढा घरी घेऊन ये. मी घरी आले आणि ते वर्तमानपत्र घरातल्यांपैकीच कोणाला तरी माया अपार्टमेंटमध्ये नेऊन द्यायला सांगणार होते. कारण खरंच मला उभं पण राहत नव्हतं. पण मनात आलं, नको, आपल्याला वर्तमानपत्र आणून द्यायला सांगितलंय ना, तर आपणच ते नेऊन दिलेलं बरं. मी जेमतेम जिना चढून स्वामींकडे गेले आणि पाहते तर काय, घरात सगळीकडे पाणीच पाणी. स्वामी म्हणाले, ये ये, काय गंमत झालीये बघ, आपल्या घरातला नळ उघडा राहिला आणि हा सगळा प्रकार झाला. घरामध्ये स्वतः स्वामी, मातोश्री सौ सरलाताई, डॉक्टर सुषमाताई, वैद्य काका आणि रंजना या सगळ्यांचं पाणी पुसून आवरावरीचं काम चाललं होतं. मी स्वामींना विचारलं की आणखी कोणाला बोलवून आणू का. स्वामी म्हणाले, छेचे, आपण सगळेजण मिळून संपवून टाकू, घे तिकडचं कापड आणि लाख फरशी पुसायला. मग आम्ही सगळ्यांनी त्या तिन्ही खोल्या पुसून वस्तू वाळत टाकून सगळं नेहमीसारखं जागच्या जागी ठेवून दिलं. खूप मजा येत होती, कुठेही नाराजी नव्हती, असं कसं काय झालं असा सूर नव्हता. स्वामींचे नेहमीप्रमाणे हास्य विनोद चालू होते, पण कामात कुठेही दिरंगाई होत नव्हती. शेवटी रात्री 11 वाजता सर्व आटोपलं. डॉक्टर सुषमाताई, वैद्य काका वगैरे मंडळी थोडी आधी गेली. सगळ्यात शेवटी रंजना आणि मी नमस्कार केला. तेव्हा म्हणाले, काय सांगू तुम्हाला, जरा कुठे सरलाताईंना म्हटलं की तुमच्या अंगात काही थोडं पाणी आहे का, असलं तर दाखवा, तर हे बघा सरलाताईने काय केलं. पुन्हा नाही रे बाबा असं काही विचारणार. आम्ही सगळे खळखळून हसलो. स्वामी पुढे म्हणाले, आत्ताच आणखीन एक गोष्ट सांगून ठेवतो की घरातून बाहेर पडताना दिवा, पंखा, गॅस आणि मुख्यतः नळ बंद आहे की नाही हे पाहायचं. आम्ही पुन्हा हसलो. रात्री 9 ते 11 हा सगळा आवरावरीचा कार्यक्रम झाल्यानंतर स्वामींच्या घरातून जिना उतरताना माझ्या लक्षात आलं की अरे, मगाशी माझ्या पोटात किती कळवळून दुखत होतं, त्याचं काय झालं. स्वामींच्या सहवासात सगळ्या गोष्टींचा आपोआपच विसर पडून जाई. रामनवमीला स्वामी रामजन्माची पोथी वाचत असत. प्रभू श्रीरामचंद्र हे स्वामींचं आद्य दैवत होतं. स्वामी सांगत असत की ही पोथी मी माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून ऐकतो आहे. माझे वडील दुकान बंद करून आले की रात्री 9 वाजता पोथी वाचत असत आणि मी आईच्या मांडीवर झोपून ती ऐकत असे. माझ्या वडिलांच्या नंतर मी ती पोथी वाचायला लागलो आणि कितीही वेळा वाचली तरी त्याची गोडी वर्धिष्णूच आहे. या पोथीवर उघड उघड ज्ञानेश्वरीची छाप आहे. हरिभक्ती परायण कवी श्रीधरांची ही रामविजय पोथी स्वामींना फार प्रिय होती. रामजन्माची पोथी वाचताना स्वामींना भाव आवरत नसत. ते स्वतःच म्हणत असत की एरवी माझे भाव कायम आवरलेले असतात, पण रामजन्माची पोथी वाचताना मात्र कितीही प्रयत्न केले तरी भाव आवरत नाही. विशेषतः प्रभू श्रीरामचंद्रांच्या अनादिसिद्ध स्वरूपाचं वर्णन वाचताना किंवा भक्तराज, हनुमंत, विभीषण यांच्याविषयी वाचताना किंवा महाराज दशरथांनी महाराणी सुमित्रेच्या महालात प्रवेश केल्यानंतरचा प्रसंग वाचताना स्वामी काही वेगळेच होऊन जात. एकदा एका रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी स्वामींनी मला विचारलं, आज सकाळी तू कुठे दिसली नाहीस. मी सहज उत्तर दिलं, मी ऑफिसला गेले होते, आम्हाला रामनवमीची सुट्टी नसते. स्वामींचा एकदम चेहराच बदलला. म्हणाले, सुट्टी नसते तर आपण काढायची. एरवी कितीतरी प्रसंगांना आपण सुट्टी काढतोच की, कशाला प्राधान्य द्यायचं याला महत्व आहे. रामजन्मासारखा पवित्र सोहळा आपल्याकडे पोथी वाचनाने संपन्न होतो तो कशाला चुकवलास. आनंदाचे क्षण सोडून देऊ नयेत. ते क्षण जितके जपून ठेवता येतील तेवढे जपून ठेवावेत. पुन्हा असं करू नकोस. पुढच्या वर्षापासून रामनवमीला सुट्टी काढून कार्यक्रमाला उपस्थित राहायचा. नंतर मात्र रामजन्माचा आनंद सोहळा मी कधी चुकवला नाही.
जाऊ देवाची आगावा घेऊ तेथेची विसावा तेथेची विसावा घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक देव निवारील भूक. जाऊ देवाची आगावा घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा घेऊ तेथेची विसावा. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक. जाऊ देवाची आगावा, घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा घेऊ तेथेची विसावा. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढी वाळे, या देवाची लढी वाळे. जाऊ देवाची आगावा, घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा घेऊ तेथेची विसावा.
तुझा आवाज वगैरे काही खराब नाही झाला, इतकं छान म्हटलंस. ब्रह्म समजण्याचे साधन कोणते? भगवंताचे अस्तित्व जाणीवेत प्रत्ययाला येते काय? की जाणीव दशेत ते मानले जाते, कल्पनेने मानलेले काल्पनिक असणार, मग साक्षात्कार सुद्धा काल्पनिक मिथ्या ठरेल. खरं सत्य कसे प्रत्ययाला येणार असा प्रश्न विचारलेला आहे. ब्रह्म हे साधनाशिवाय समजत, ब्रह्म समजण्यासाठी सुयोग्य साधन नाही. आपल्यापाशी साधनं जी आहेत, देह मन आणि बुद्धी, ही तीन आपल्यापाशी साधन आहेत. त्या तीनही साधनांना ब्रह्म हे समजण्यासाठी ती योग्य नाहीत. ब्रह्म हा इंद्रियांचा विषय नाही, डोळ्यांनी ब्रह्म पाहता येत नाही. अस्थीचे देही, मांसाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा, केवळ मूर्ख असं समर्थ म्हणतात. देह ब्रह्माला जाणू शकत नाही. डोळ्यांनी जर पाहायचं झालं तर दृश्य दिसतं आणि जगत दिसतं. कानांनी जर ऐकायचं झालं तर बाहेरच्या जगतातल्या आवाजाचं श्रवण कानानी होत. कोणत्याही तऱ्हेने कोणतंही इंद्रिय ब्रह्म जाणायला सक्षम नाही. ब्रह्म जाणायला मन देखील योग्य नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असंच श्रुती म्हणते. वाणी देखील ब्रह्माचं वर्णन करताना परत फिरते आणि मन देखील ब्रह्म जाणायला समर्थ नाही. मनालाही ते अप्राप्यच आहे. बुद्धी देखील ब्रह्म जाणू शकत नाही. न एषा तर्केण मतिरापणेया असं उपनिषद म्हणतात. तर्कबुद्धीमध्ये सापडणारा तो नाही. समर्थ म्हणतात अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. तर्कानी परमात्मा जाणला जात नाही. तर्काला खूप मर्यादा आहेत. तर्कानी जाणलेलं यथार्थ नसतं. व्यवहारात देखील तर्कानी जे जाणलं जातं ते परिपूर्ण नसतं. साक्षात अनुभवानी जे डोळ्यासमोर येतं ते तर्क करणाऱ्याला डोळ्यासमोर येत नाही. व्यवहारात देखील नाही. लौकिकात देखील नाही. तुमचा मुलगा हा तुमच्यासारखा दिसतो. ज्यांनी तुमच्या मुलाला पाहिलेला आहे तो असं ओळखतो की तुमचा मुलगा हा दिसायला तुमच्यासारखाच आहे. आणि त्यांनी ही गोष्ट आणि कोणाला सांगितली की यांचा मुलगा हा यांच्यासारखाच दिसतो तर त्यांनी कितीही तर्क केला तरी तो कसा यांच्यासारखा दिसतो हे समजणं शक्य नाही. तर्काला जी मर्यादा आहे तर्कामुळं कधी कधी असं होतं की विज्ञानामध्ये तर्कामुळं किंवा कल्पनेमुळं आधी तर्क निर्माण होतो कल्पना निर्माण होते आणि त्याचा पाठलाग करायला गेलं की काही ना काहीतरी निष्पन्न होतं असं विज्ञानामध्ये मात्र घडतं. पण ब्रह्माच्या बाबत ते यशस्वी झालेलं दिसत नाही. विज्ञानामध्ये देखील ते घडण्यासाठी त्या तर्काच्या बाबत तुम्ही जो तर्क करता त्याबाबत काही सुसंगत कारण मीमांसा असते आणि त्याला धरून तुम्ही तर्क करता. मी फिजिक्स जाणतो आणि त्यामुळे फिजिक्सच्या संबंधी माझ्या ज्ञानाला अनुसरून त्याच्या पुढच्या एखाद्या गोष्टीबद्दल मी तर्क केला आणि त्याबद्दल मी संशोधन केलं. आणि जो फिजिक्स मुळीच जाणत नाही त्यांनी तर्क केला काहीतरी आणि त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला तर त्याला जाणता येत नाही. तर्क करण्यासाठी देखील मुळात काहीतरी असणं गरजेचं आहे. ब्रह्माच्या बाबत परमात्म्याच्या बाबत निर्गुण निराकाराच्या बाबत असा कुठलाही तर्क संभवतच नाही. म्हणून ब्रह्म हे इंद्रियांचं मनाचं अथवा बुद्धीचं जाणण्याचं साधन होऊ शकत नाही. जेव्हा ब्रह्मज्ञान होतं तेव्हा मग ते होतं कसं हा प्रश्न निर्माण होतो. ब्रह्मज्ञान मग कसं होतं, कोणाला होतं? कारण आपल्याला मनानेच समजून घेण्याची सवय आहे, आपल्याला इंद्रियांनीच समजून घेण्याची सवय आहे. अगदी लहान मूल जरी पाहिलं तरी देखील छोटं 3 महिन्याचं तुम्ही हात पुढे केला तर तुमचं बोट पकडतं आणि ते बोट त्याची जी काही ओढण्याची शक्ती असेल त्याप्रमाणे ते त्याच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करणं, इंद्रियांनी जाणण्याचा प्रयत्न करणं, मनानी जाणण्याचा प्रयत्न करणं अथवा बुद्धीनी जाणण्याचा प्रयत्न करणं एवढंच जाणण्याच्या बाबत आपल्याला माहिती. जाणण्याच्या बाबत आपल्याला आणि काही माहिती नाही. आणि ही साधनं परमात्मा जाणण्यासाठी अगदीच कुचकामी आहेत असं शास्त्र. मन मन जाणू शकतं, पण मन जाणण्याकरता म्हणून माझी आवश्यकता आहे, माझा सहभाग आवश्यक आहे. आता तुम्ही ऐकता आहात आणि मी काय बोलतो आहे ते समजून घेत आहात, तर तुमची तर्कबुद्धी देखील काम करते, तुमचे श्रवण काम करताय, तुमचं मन देखील काम करतंय. या तीनही गोष्टी काम करत असताना जर कदाचित तुम्ही आणि कुठेतरी लक्ष द्यायला लागलात तर माझं बोलणं व्यर्थ जाईल. तुमच्या कानावर शब्द येत असताना तुमचं मन जर दुसरीकडे असेल तरी उपयोग होत नाही. तुम्ही जर दुसरीकडे पाहण्याचं ठरवलं तर मन दुसरीकडे जात. म्हणून इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्याही आत, याच्याही गुडाशी अजून एक गोष्ट आहे की जी जाणण्यासाठी खरी म्हणजे काम करते. इंद्रिय, मन, बुद्धी ही तर साधन आहेत आणि त्या साधनांचा कोणताही उपयोग होत नाही. मग ही गोष्ट कोणती? ती गोष्ट म्हणजे तुम्ही आहात. शुद्ध जाणीव स्वरूप, अस्तित्व मात्र असे तुम्ही. तुम्ही मनामार्फत जाणता, तुम्ही डोळ्यामार्फत जाणता, तुम्ही इंद्रियांमार्फत जाणता, तुम्ही तर्कामार्फत जाणता. पण जर तुम्हाला जाणायचं असेल, परमात्म्याला जाणायचं असेल, तर उलट फिरून मन काम करू शकत नाही, इंद्रिय काम करू शकत नाहीत. त्यामुळे ब्रह्म समजण्याचं साधन आपल्याला उपलब्ध नसून जी उपलब्ध साधन आहेत देह, मन आणि बुद्धी, ही जर काही काळ तुम्ही अत्यंत जागृत असताना कार्य करण्याचं सोडून देतील, मनाची जर सगळी कार्य बंद झाली, इंद्रियांची जर सगळी कार्य बंद झाली आणि तर्काधी बुद्धीची कार्य बंद झाली, अशी कल्पना करा की तुम्ही आहात पण डोळे काम करत नाहीत, तुम्ही डोळे मिटून बसलेले आहात. कानावर शब्द ऐकू येतोय पण त्या अनुरोधाने तुम्ही मन उठू देत नाही, कसला आवाज आहे याचा अंदाज घेत नाही. एवढं सोपं आहे की लगेच इंद्रिय बंद होतात. तोंडात बडीशेप ठेवायची नाहीये, खडी साखर ठेवायची नाहीये, काही चघळायचं नाहीये, बोलायचं नाहीये. इंद्रिय बंद करणं सोपं आहे. तर्क लढवायचा नाहीये, एवढ्या एका निश्चयाने तर्क लढवणं थांबू शकतं. आता मन देखील चालवायचं नाहीये. मनाची कार्य कोणती? मनन, चिंतन, स्तोत्र पठण, नामस्मरण. बघा, भविष्यकाळचा विचार, भूतकाळात घडलेल्या घटनांसंबंधीचा विचार, विषयांसंबंधीचा विचार, विकारांसंबंधीचा विचार, ऑफिस, नोकरी, उद्योग धंदा, पैसा या संबंधीचा विचार, कुटुंबासंबंधीचा विचार, राष्ट्र इत्यादी यांच्या संबंधीचा विचार. तसंच मनाचं अजून एक कार्य आहे, ते म्हणजे अशा प्रकारे शब्द रूपाने कशाचाही विचार केला नाही तरी दृश्य रूपाने काही समोर येणं हेही नाही. अशा प्रकारे जर मन देखील थांबलं अशी कल्पना करा की इंद्रिय कार्य करण्याचं थांबलेलं आहे, बुद्धी कार्य करण्याचं थांबवलेलं आहे तुम्ही, आणि मन देखील कार्य करण्याचं थांबलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही निस्तरंग आहात, निष्कंप चित्तवृत्ती तुमची झालेली आहे, निर्विचार आहात. अशा वेळेला लक्षात येतं की इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्या बुडाशी जी शुद्ध जाणीव शक्ती होती की जी मनाकरवी काम करत होती, इंद्रियांकरवी काम करत होती, तर्काकरवी काम करत होती, ती जशीच्या तशी शिल्लक आहे. शक्ती तर आहेच, फक्त ती शक्ती ज्या साधनांमार्फत काम करत होती ती साधनं तुम्ही बंद करून ठेवली, पण तिची जाणण्याची जी जिज्ञासा आहे त्या जिज्ञासेसकट शक्ती जशीच्या तशी ठासून भरलेली तुमच्या ठिकाणी आहेच. अशा वेळेला जेव्हा तिला आउटलेट मिळत नाही जगतामध्ये वावरण्यासाठी, आज ऑफिसमध्ये गेल्यावर कोणतं काम करायचं याच्या संबंधी काही विचार नाही, मनच हलत नाहीये, अशा वेळेला ती जाणून घेण्याची जी शक्ती आहे ती स्वतःला जाणायला सुरुवात करते. ती आहेच आपल्या ठिकाणी, तिला स्वतःची जाणीव निर्माण होते. आणि ही स्वतःची निर्माण झालेली जाणीव, स्वबद्दल निर्माण झालेली जाणीव अति सुखकर असते. स्वतःच्या अस्तित्वाचं भान हे अति सुखकर असत. खरी शांती यावेळेला मिळते, खरं समाधान यावेळेला मिळतं. हे सुख अतिशय अवीट असं असतं, हे सुख हातातून जावं असं वाटत नाही. विनोबा म्हणतात की कितीही उत्तम संगीत तुम्ही ऐकत असाल, तुम्ही शौकीन देखील आहात संगीताचे, कानावर येतं आहे संगीत, पण किती वेळ, एक तास, दोन तास, तीन तास, चार तास, पाच तास, सहा तास, सात तास, आठ तास शौकीन आहात, दहा तास, बारा तास, चौदा तास शक्य नाहीये. तुम्ही प्रवासात लावून तर बघा एकदा, एरवी नुसतं ऐकत बसायला तुम्हाला वेळ नाहीये, पण इथून तुम्हाला बंगलोरला जायचंय, फार मोठा प्रवास. लावून तर बघा तुम्ही गाणी, शास्त्रीय संगीत, एक वेळ अशी येईल की नको आता ते बस, ते संगीताचं सुख नको. इंद्रियांच्या सुखाचा कंटाळा आहे, खाण्याचं सुख आहे, खाऊन तर बघा. किती सांगू, एक वाटी बासुंदी, दोन वाट्या, जे आताच्या काळात आपण एक वाटीचीही कल्पना खरंच करू शकत नाही, तीन वाट्या, चार वाट्या. आग्रह करून वाढताना काही काही जणांना इतका आग्रह करावा असं वाटतो आणि त्याच्यात त्यांना इतकं बरं वाटतं की आग्रह करणाऱ्या बायकांच्या अंगावर ओरडणारे लोक मी पाहिले. काय डोकं बिकं आहे की नाही असं म्हणून चिडतात, किती वाढताय तुम्ही असं म्हणतात. ते अन्न जरी सुखकारक असलं तरी देखील एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडं माणूस भांडायला उठतो. अशा करता भांडायला उठतो की टाकून देण्याची सवय नसते आणि पानात वाढलं की करणार काय म्हणून चिडतो. त्याच्यावर स्वामीजी एक उपाय सांगायचे बर का. स्वामीजी म्हणायचे की वाढण्याचा अधिकार तुमचा, खाण्याचा माझा. तुम्हाला काय वाढायचं तेवढं वाढा, माल जेवढं खायचं तेवढं मी खाईन, मग वाढणाऱ्याचं काही चालत नाही. पण हे विषयांतर आहे मी जे बोलतोय त्याच्यात. मर्यादा आहे, इंद्रियांच्या सुखाला मर्यादा आहे, बुद्धीच्या सुखाला देखील मर्यादा आहे. मला एक रिटायर्ड प्रोफेसर, गणिताचे शिक्षक, ज्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली, अगदी कॉलेजपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे पेपर्स सेठी करत असत आणि पुस्तकं देखील लिहित असत, ते रिटायर झाल्यावर म्हणायला लागले. एकदा दोनदा शिबिराला आले, ते म्हणाले की गणित सोडवण्याचा छंदच जात नाहीये, इतका त्रास होतोय बुद्धीला की कुठेही काही केलं की एखादा प्रॉब्लेम आठवतो, तो प्रॉब्लेम मी सोडवतो. इतकं त्रासदायक होऊन बसले की रात्री झोपायच्या आधी जर एखादं गणित डोक्यात आलं तर झोपावंसही वाटत नाही. जेवण जेवताना मी उठतो, बायको म्हणते की अहो काय करताय, पण ते गणित सोडवल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणजे तर्कबुद्धी वापरणं आणि गणित सोडवणं हे देखील स्वास्थ्याच्या दृष्टीने विघातक होऊ शकतं. खाणं, मन वापरणं, ज्याचं मन खूप सैरभैर असं फिरतं आहे, झोपेत देखील मन चालू असल्याचा ज्याला अनुभव आहे तो किती अस्वस्थ होत असेल तुम्ही कल्पना करा. कधी कधी अशी एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली असेल की झोप देखील शांत लागत नाही. म्हणून सगळ्या सुखांचा कंटाळा आहे, पण मन, इंद्रिय आणि बुद्धी या गोष्टी जर आपलं कार्य करायचं थांबवतील तर जे निखळ अस्तित्व शिल्लक राहतं, आत्मभाव शिल्लक राहतो, त्याला कंटाळा, त्या सुखाला कंटाळा नाही. ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तुते येण्याची कारणे जे ज्ञानेविण अन्य कवणे उपाया न ये, आणि जाणितलिया वरवते काहीची करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते जाणलं जातं, पण मन बुद्धी इंद्रिय नाहीशी झाल्यानंतर ते तत्व जे आहे ते स्वतःला जाणायला समर्थ असतं, ते स्वतः स्वतःला जाणतं. ज्ञानेश्वर महाराज त्याला स्वसंवेद्या असं म्हणतात. स्वतः स्वतःला जाणायला समर्थ असं ते तत्व आहे. त्याला जाणायला मात्र मन समर्थ नाही, इंद्रिय समर्थ नाही, बुद्धी समर्थ नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली, अगा सूर्योदय झालिया, सूर्य सूर्याची पहावा धनंजया. सूर्योदय झाल्यानंतर सूर्योदय झालेला आहे हे सूर्यामुळेच आपल्याला समजतं. तुम्ही कधी बॅटरी घेऊन बाहेर पडलाय कुठं सूर्य उगवला हे पाहायला, किंवा कंदील घेऊन बाहेर पडलाय? सूर्यामुळेच सूर्य उगवलेला जसं समजतो तसं आत्मा हा आत्म्यामुळेच समजतो. आत्मा जाणण्यासाठी आणि कुठल्याही साधनाची गरज नाही. आत्मा हा स्वतः स्वतःला दाखवायला समर्थ आहे. फक्त हे मनाचं तंत्र गेलं म्हणजे झालं. मन निस्तरंग झालं की निष्कंप आत्मचैतन्य आपलं आपण प्रगट होतं. पंचदशीकार म्हणतात की स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, त्याचा आविर्भाव आपला आपण होतो. तो कोणीही आणून द्यायला लागत नाही. म्हणून ब्रह्म समजण्याचं साधन जर काही असेल तर ब्रह्म समजण्याचं साधन इंद्रिय मन आणि बुद्धी नाहीशी झाल्यानंतर ब्रह्मामुळेच किंवा आत्म्यामुळेच आत्मा समजतो आणि कोणामुळेही नाही. आत्म्यानेच जर कृपा केली तर आत्मा समजतो, इंद्रियांच्या मनाच्या बुद्धीच्या योगाने नाही. असं असल्यामुळं ब्रह्म जाणणं हे जास्त क्रिटिकल होऊन बसलेलं आहे. धारधार शस्त्राच्या पात्यावरून चालण्यासारखं आहे असं उपनिषद त्याचं वर्णन करतात. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथम यत कवयो वदंती. धारेवरून चालण्यासारखं आहे. याचं कारण आपल्याला मनाचं साहचर्य, इंद्रियांची गरज, इंद्रियांची विषयांकडे असणारी ओढ, विषय सेवनानंतर मनाच्या ठिकाणी त्याची राहिलेली स्मृती आणि बुद्धी देखील अत्यंत जड होणं, खूप जड होणं, विषयच खरे मानणं असं बुद्धीनी करणं, संसारच खरा मानणं असं बुद्धीमध्ये निश्चय होणं, या सगळ्या गोष्टीमुळं ब्रह्मज्ञान हे आपल्या हक्काचं असताना, एवढंच नव्हे तर आपणच परमात्म स्वरूप असताना आपण आपल्या स्वरूपापासून च्युत झालेले असतो, आणि ते जाणायचं कसं हा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. ब्रह्म समजण्याचं साधन कोणतं? परमात्म्याचं अस्तित्व जाणीवेत प्रत्ययाला येतं काय? की जाणीव दशेत ते मानले जाते, कल्पनेने मानलेले काल्पनिकच असणार, मग साक्षात्कार सुद्धा काल्पनिक मिथ्या ठरेल. सत्य कसे प्रत्ययाला येते असं विचारलेलं आहे. परमात्म्याचं अस्तित्व जाणीवेत प्रत्ययाला येतं का? परमात्म्याचं अस्तित्व जाणीवेत प्रत्ययाला येत नाही. जरी शुद्ध जाणीव शक्ती किंवा शुद्ध अस्तित्व, केवळ अस्तित्व, केवळ चैतन्य, केवळ जाणीव असं जरी म्हणत असू, तरी आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे ती मत भावानी प्रेरित झालेली आहे, दूषित झालेली आहे. माझी जाणीव असं त्याचं स्वरूप आहे. जाणीव वेगळी आणि माझी जाणीव ही गोष्ट वेगळी. अहंकारयुक्त अशी जाणीव जी आहे ती माझी जाणीव असते. आपण म्हणतो की नाही की मला पटलं पाहिजे, मला जर पटलं नाही तर मी अजिबात मान्य करणार नाही, तुम्ही काही बोलाल आणि मी मान्य करेन असं नाही. माझ्या जाणीवेवर माझा खूप विश्वास असतो. माझी जाणीव ही माझ्या मनाच्या बुद्धीच्या मार्फतच काम करते, माझ्या इंद्रियांच्या मार्फत काम करते. आणि त्याच्यावर आपला इतका विश्वास असतो. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली तर तुम्ही असं म्हणता की मी खातरजमा एकदा करतो. म्हणजे काय, तो बोलतोय ते काहीच नाही का? पण माझ्या जाणीवर माझा विश्वास आहे म्हणून मी खातरजमा करेन आणि मग ठरवेन. मला पाहू देत, मला ऐकू देत. ही जी माझी जाणीव आहे ती माझी जाणीव माझ्या देहसंघाताशी संबंधित अशी राहते. म्हणून जाणण्यासाठी म्हणून जो बसतो त्याला जाणता येत नाही. कारण जाणण्यासाठी जो बसलेला असतो तो मी म्हणजे देहसंघाताला जो मी समजत असतो तो मी जाणून घेण्याची इच्छा करतो. परमात्मा अशा जाणीवेला कधीही जाणला जात नाही. अहंकारयुक्त जाणीवेनी जाणला जाण्याची गोष्ट नाही. आणि जर अहंकारयुक्त असा भाव जाणीवेतून निघून गेला तर त्याला असं लक्षात येतं की आपण मुळातच ते आहोत. जाणीव नेणीव भगवंती नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जाणीव ही माझ्या आतून निर्माण झालेली स्फूर्ती आहे आणि ती देहभावनेशी निगडीत आहे. असं असल्यामुळं मी जाणतो असं म्हटलं तर वेगळेपणाने ब्रह्म जाणलं जात नसल्यामुळं त्या ठिकाणी फक्त एकरूपता संभवते. आणि एकरूपता निर्माण झाली ब्रह्माशी की देहजन्य भाव गळून पडतो. असं असल्यामुळं देहाच्या योगाने जाणीवेच्या योगाने तो जाणला जात नाही. भगवंताचं अस्तित्व जाणीवेत प्रत्ययाला येतं का? येत नाही, कधी येत नाही. खूप अहंकारी मनुष्य असतो त्याचे शब्द असे असतात की मला दाखवा. खूप अहंकारी मी विशिष्ट तऱ्हेने म्हणतो आहे, मला दाखवा म्हणजे मी मान्य करेन असं. पण हे दाखवता येत नाही. कसे बोटानी दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला असं म्हटलेलं आहे. असं असल्यामुळं खरंच तसं दाखवता येत नाही. कारण मला दाखवा या याच्यामध्ये मी डोळ्यांनी तरी पाहिन, बुद्धीने तरी समजून घेईन असाच असाच भाव असतो. आणि मगाशी आपण पाहिलं की डोळ्याचं किंवा बुद्धीचं किंवा मनाचं हे कामच नाही. जो इतका देह केंद्रित आणि स्व केंद्रित आहे त्याच्या पुढे ब्रह्मज्ञान हे काहीही उपयोगाला येत नाही. तो हे ज्ञान घ्यायला सक्षमच नसतो. समर्थ म्हणतात की म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कास तर्की असा कोण आहे. जो मी जाणतो असं म्हणतो त्याला काही कळत नाही. जो अतर्क्य आहे त्याला तर्कात आणण्याकरता देखील काही विशिष्ट अहंता लागते आणि ती अहंताच त्या ज्ञानाच्या आड येते. असं असल्यामुळं जाणीवेनी तो निश्चित जाणला जात नाही. याच्यातला मी जाणतो हा भाग नाहीसा होण्यासाठी परत मगाशी सांगितलं तसंच मन नाहीसं व्हायला लागतं. मन नाहीसं झालं, इंद्रिय मन आणि बुद्धी याच्यामध्ये मन हे नाहीसं होणं कठीण आहे. पण मन जर नाहीसं झालं तर त्या वेळेपुरता इंद्रिय भाव देखील नाहीसा होतो. झोपेत तुम्ही त्याचा प्रत्यय घेतला असेल, तुमचं मन निघून गेलं की तुम्ही आपण स्त्री की पुरुष हेही विसरून जाता, आपण कुठं झोपलेले आहोत हेही विसरून जाता. आपल्याला पत्नी आहे, पती आहे, मुलं आहेत, घर आहे हेही विसरून जाता. तुम्ही आपल्या स्वरूपाच्या जवळ असता झोपेमध्ये, पण अज्ञानाचा पडदा असतो, ती समाधी स्थिती नसते. पण ध्यानकाली जेव्हा मन नाहीसं होतं तेव्हा स्थळाची देखील जाणीव जाते, काळाची जाणीव जाते, देहाची जाणीव जाते. मन गेल्याबरोबर देहाचीही जाणीव जाते, त्यामुळं अहंताजन्य मीची जाणीव जाते आणि परमात्मा आपला आपण प्रगट होतो. एवढंच नव्हे तर परमात्मा प्रगट होतो म्हणजे तुमच्या असं लक्षात येतं की तुमच्या ठिकाणी जी जाणीव शक्ती आहे तोच परमात्मा आहे. मात्र त्या जाणीव शक्तीला मी जाणेन असं म्हणून पाहायला लागला तर ती अंतरते. ध्यानाला देखील हिरिरीनी बसलात तर ध्यान होत नाही. आता काही करून आजच्या बैठकीत मी मिळवीनच, मुळीच मिळत नाही. जो ध्यान सुये मानसी तरी तू नाही त्याचे देसी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ध्यानही विसरे तेणेशी वालभ तुझे. ध्यानाला तर बसलेला आहे पण मी ध्यानाने परमात्म्याला प्राप्त करीन, मी ध्यानाला बसलेलो आहे याचाही ज्याला विसर पडतो. संकल्पाचा विसर पडला, विचारांचा विसर पडला, विचारांकडे साक्षीत्वानी पाहिलं, विचार संपला की सगळेच संकल्प संपतात आणि तो आश्चर्यकारक रीतीने आपला आपण प्रगट होतो. आपणच परमात्मा अशा प्रकारे प्रचिती येते. पण अनुभव घ्यायला गेला की नाही, अनुभव घेता संगत त्याग नसे. इंद्रिय मन बुद्धीचाच त्याग होत नाही, त्याची जाणीव त्याची भावना कायम राहते. अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्यागच होत नाही आणि संगत त्यागाखेरीज अनुभव येत नाही. अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्यागे अनुभव न दिसे. आणि जेव्हा संगत त्याग घडतो तेव्हा अनुभव घेणारा कोणी शिल्लक नसतो. हे अनुभवी यासीच भासे येरा गथा गोवी. इतरांना हे कळणार देखील नाही मी काय म्हणतोय तो, पण अनुभवी आहे त्याला मात्र हे बरोबर कळेल. मुलं एकमेकांमध्ये दंगा करतायत, गादीवर हास्य विनोद चाललेत, उशा फेकून मारतायत, उड्या मारतायत आणि बाहेरून वडील रागवतायत, काय चाललंय रे आता झोपायची वेळ झाली झोपा. आणि मुलं एकदम पांघरून घेऊन झोपी गेली. वडील येऊन म्हणतात की झोपला का? हो हो झोपलो, असं उत्तर देतात. झोपलो. वडील थोड्या वेळाने परत विचारतात झोपला का? आता उत्तरच नाही. तेव्हा खरा झोपला. जेव्हा झोपला तेव्हा झोपलो असं सांगायला कोणी शिल्लक नसतो. आणि जोपर्यंत झोपला नसतो तोपर्यंत झोपलो म्हणतो. या दोन गोष्टीत जसा फरक आहे तसं जाणीवेनी पाहण्यामध्ये फरक आहे. त्याला जाणल्यासारखं वाटतं पण ते जाणलेलं नसतं. ग्रंथ वाचले की खूप समजल्यासारखं वाटतं. जास्त ग्रंथ जितके तितकी जाणीव जास्त प्रगल्भ झाली, जास्त समजलं असं वाटतं. पण प्रत्यक्षात समजलेलं नसतं, अनुभव नसतो. आणि जेव्हा समजतं तेव्हा तो सांगत देखील नाही की मला समजलं. तो जर सांगेल मला समजलं तर ते विलक्षण म्हणजे विपरीत लक्षण समजलं जातं. मला ब्रह्मज्ञान झालं असं ब्रह्मज्ञानी मनुष्य सांगत देखील नाही. मी जाणलं असं तो सांगत नाही. लोभी धन साधू गेले तव ते धनची होऊनी ठेले मग ते भाग्य पुरुषी सेविले असं समर्थ म्हणतात. लोभी आहे, धन मिळवायला गेला तेव्हा तो स्वतःच धनरूप म्हणजे काय सोन्याचा होऊन गेला. त्या धनाची गंमत अशी होती की ते धन चोरायला जो जातो तो त्या धनाशी एकरूपच होतो. मग भाग्य पुरुषी म्हणजे आपल्यासारखे जसे आपण स्वामीजींचं सेवन केलं मग ते भाग्य पुरुषी सेविले सावकाश मग आपल्यासारख्यांना मात्र त्यांचा लाभ होतो. ते धनरूप होऊन जातात आणि आपल्याला मात्र त्या धनाचा लाभ होतो. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. आपल्याला ते कधी सांगत नाहीत की मी परमात्म्याला पाहिला आणि असा असा मी परमात्म्याला पाहिला. पण त्यांच्याकडे गेल्यानंतर देह मन निवून जात अत्यंत प्रेमाची प्रचिती येते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचा प्रेमाचा कारुण्याचा वर्षा होत असतो. सद्भावना आशीर्वाद बरसत असते असं त्यांचं लक्षण. ते मात्र त्याच्याशी एकरूप झालेले सांगायची गरज नाही. स्वरूपानंद म्हणत असत की झाडावर आंबा पिकला की तो काही पोपटांना राघूंना बोलावत नाही की आम्ही पिकलो आणि या आता आमचा आस्वाद घ्यायला. तो झाडावर पिकला की राघूंचे थवेच्या थवे त्याच्याकडे येतात समजतं. तसा एखादा पुरुष प्राप्त झाला की ते समजतं त्याच्या बोलण्यावरून त्याच्या चालण्यावरून त्याच्या शांतीवरून त्याच्या प्रेमावरून त्याच्या करुणेवरून. म्हणून भगवंताचं जे अस्तित्व आहे ते जाणीवेत प्रत्ययाला न येता जाणीवेचा आणि नेणीवेचा ज्यांनी त्याग केला किंवा जाणीव आणि नेणीव या भागाच्याही पलीकडं असलेल्या स्वरूप स्थितीत भगवंताच्या अस्तित्वाचा किंवा परमात्म्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो. एवढंच नव्हे तर आपण परमात्म स्वरूप अशा प्रकारचा निश्चयात्मक बोध होतो. साक्षात्काराचं स्वरूप देखील अनुभव स्वरूप नाही. तुम्ही परत परत हे ऐकून ठेवा. कोणी तुम्हाला म्हणेल की आम्हाला असं ऐकू येतं आम्हाला असं दिसतं आम्हाला असं दर्शन झालं म्हणून साक्षात्कार झाला. साक्षात्काराचं स्वरूप तसं नाही. निश्चयात्मक ज्ञान हेच साक्षात्काराचं स्वरूप आहे. साधू वस्तू होऊन ठेला तो आपण परमात्मा या दृढ भावनेत गेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चय चळे ना ऐसा झाला या नाव सिद्ध. ज्ञानाचं स्वरूप हे निश्चयात्मक कारण अनुभव हे इंद्रियांशी निगडित आहेत मनाशी निगडित आहेत. तोपर्यंत अजून गोष्ट व्हायची आहे. पाकसिद्धी अजून पूर्ण झाली नाही असंच म्हणायचं. असं झाल्यामुळं भविष्य सांगणारा पुढे होणाऱ्या घटनेचं वर्णन करणारा तुम्हाला संसार दुःखातून अमुक अमुक मंत्र अमुक अमुक तोडगा बाहेर काढतो म्हणणारा तो आणि परमज्ञानी यांच्यामध्ये अंतर आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, खऱ्या आहेत. मंत्र खरे आहेत, तोडगे देखील कदाचित आहेत, असू शकतात. हे देखील ज्ञानामध्ये एका प्रपंच ज्ञानामध्ये निश्चित मोडत भविष्य देखील आहे. सगळं खोटं आहे असं नाही, पण जे परमज्ञान आहे ते ज्ञान यापेक्षा अतिशय वेगळं आहे. वेगवेगळ्या सिद्धी देखील त्या नव्हेत. एकदा स्वरूपानंदांकडे एक तरुण मनुष्य आला आणि त्याला अदृश्य होण्याची सिद्धी हवी होती. स्वामीजी ही गोष्ट सांगायचे. स्वरूपानंद म्हणाले, माझ्याजवळ अशी सिद्धी नाही आणि माझ्या आशीर्वादाने तुलाही ही सिद्धी. ते सोहम सिद्ध होते, या कुठल्याही सिद्धीशी त्यांचा संबंध नव्हता. या सिद्धींचा देखील स्वतंत्र अभ्यास आहे, त्याच्याकरता स्वतंत्र वेळ खर्च करायला लागतो. असा कुठलाही सिद्धींकरता अभ्यास न करता आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत, पण त्याला ते हवंच होतं. म्हणून तो तिथं बसून राहिला, दोन तीन दिवस तो तिथं राहिला. शेवटी त्याला विचारलं की अदृश्य होण्याची सिद्धी कशा करता तुला पाहिजे, तर त्यांनी सांगितलं त्याचं एका मुलीवर प्रेम आहे, पण त्या मुलीचे वडील या प्रेमाच्या आड येतात म्हणून अदृश्य होऊन तो त्यांना शिक्षा करणार आहे. परमार्थी मनुष्याकडं त्यांच्याकडं काय असेल या कल्पनेनी कोण येईल काही सांगता येत नाही. कोणी आजारपण बरं करण्यासाठी येईल, कोणी मुलं पास व्हावीत म्हणून येईल, कोणी आपली पैशाची वगैरे स्थिती सुधारावी म्हणून येईल, कोणी बायकोचं आणि आमचं जरा जमवून द्यावं म्हणून येईल. पटत नाहीये. पण परमार्थी माणसाचं हे काम नाही. परमार्थी माणसाचं हे काम नाही असं सांगताना थोडं उगीच पुढे जाऊन सांगतो की इथं या असल्या कुठल्या गोष्टी होत नाहीत. तुम्हाला सगळ्यांना माहीत असलं तरी जर कोणी नवीन आला असेल तर त्याच्या कल्पना करता. कारण हा जो एरिया आहे हा इतका निसरडा आहे की शुद्ध ज्ञानाची आस आणि संसार सुधारून घेण्याची इच्छा प्राप्त पुरुषांकडून, त्याच्याकरता तुम्हाला एखाद्या सिद्ध पुरुषाकडे जायला लागेल. तुमचं बरंच धन खर्च करायला लागेल जर त्यांनी मागितलं तर. फुकटचं जर झालं त्यांच्या आशीर्वादाने तर बेस्ट, तुमचं कामच झालं. पण ते इथं होण्यासारखं नाही. इथं जर काही होत असेल तर इथं एवढंच होणार आहे. आता जे सांगितलं ते तुम्ही तुमच्या परम जाणीवेला प्राप्त व्हाल. मन की तरंग रोक लो बस हो गया भजन. इथं तुम्हाला साक्षात्काराबद्दल म्हणजे स्वरूप बोधाबद्दल, स्वरूप ज्ञानाबद्दल, आत्मज्ञानाबद्दल मात्र सांगितलं जाईल. देवदर्शनाबद्दल इथं निश्चित सांगितलं जाईल. पण ते दर्शन देखील असं नसेल की तो परमात्मा इथं या फ्लायओव्हर वरून खाली येत होता उतरून शंख चक्र गदा पद्म आणि आम्ही तिकडे नासी फडके चौकाच्या सिग्नल पाशी होतो तेव्हाच तो असा दिसला आम्हाला थोडं पुढे आल्यावर आणि मग आम्ही पळत जाऊन त्याच्या लोट. असं देवदर्शन होत नसतं. देवदर्शन म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेत देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. आपण देवस्वरूप अशा बोधावर येणं अशा प्रकारचं देवदर्शन हे इथं सांगितलं जाईल. जाणीव दशेत ते मानलं जातं का भगवंताचं किंवा परमात्म्याचं अस्तित्व? मानण्याला किंमत काय आहे असे मानणारे स्वतःला खूप मोठे समजतात. जितके जास्त ग्रंथ वाचले तितक्या जास्त पदव्या. दहावी पर्यंत असं होतं, एखादी व्यक्ती दहावी झाली म्हणजे जवळपास 60 पुस्तकांचा त्यांनी अभ्यास केला धरा, नाही का? 6 विषय जर धरले तर 60 पुस्तकांचा अभ्यास केला की झाला दहावी 10 वर्षात. मग 12वी तर अजून अजून 12 ग्रंथांची त्याच्यात भर पडली तेव्हा 12वी झाला, म्हणजे 72 ग्रंथ वाचले. आणि ग्रॅज्युएट होईपर्यंत तर अजून 20-25 ग्रंथ धरा, त्याच्यात भर पडली, म्हणजे जवळपास 100 ग्रंथ वाचले. म्हणजे त्याला आपण ग्रंथ म्हणतो बरं का, 72-72 पानांची पुस्तकं आणि वर्षभराकरता धडे, वर्षभराकरता अभ्यास, 80-110 पानांची अशी 5-6 पुस्तकं वर्षभराकरता अभ्यास, असा अशा अभ्यासात एक एक वर्ष, अशा ग्रंथांच्या अभ्यासाने मनुष्य 12वी होतो. मग पुढे वेगवेगळ्या ग्रॅज्युएशन पर्यंत आणि मग पोट भरायला वगैरे शिकतो, तो विद्वान होऊन जातो. आहाची कटकटा वोखटे ये मृत्यू लोकींचे उफराटे अर्जुना, जरी येथे अवचटे जन्मलासी तू. इथं सगळं अशाच प्रकारचं आहे. म्हणून कुठल्याही ग्रंथाच्या वाचनाने जाणीव दशा, त्या जाणीव दशेमध्ये आम्हाला समजलं म्हणण्याने ते समजलं जात नाही. मी एकदा एका हॉटेलमध्ये बसलो होतो बरं का, अभिषेक हॉटेलमध्ये मी बसलो होतो, आणि मी बसलो होतो माझ्याबरोबर आपल्या केंद्रातलेच अजून 2-3 जण होते. पलीकडं एक जण दुसऱ्याला ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगत होता. हे तर मी अगदी तुम्हाला किमान वर्णन करतोय, पण दारू पिता पिता देखील ध्यानाची प्रक्रिया एकमेकांना समजावून सांगितलेले लोक मला माहिती आहेत. यांना समजलं कुठून तरी, यांनी कोणाला तरी सांगितलं, झाला ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. अशा जाणीव दशेत ते समजलं असं मानलं जात नाही. ही जाणीव दशा म्हणजे केवळ अहंकाराची कृती असते, कल्पनेनी मानलेलं काल्पनिक असणार. मग हा साक्षात्कार सुद्धा काल्पनिक मिथ्या ठरेल. सत्य कसं प्रत्यायाला येतं, या सगळ्याची उत्तरं मात्र या माझ्या बोलण्यामध्ये आपोआप आलेली आहेत. हरी ओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण डोळे मिटून शांत बसू. हरी 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 स्वामीजी स्वामीजी स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि.